93.5 Red FM पे
आलारे आला संग्राम आला
सुपर हिट 93.5 रेड एफएम वर नमस्कार मी आहे संग्राम. ईपीएफ वरती जो मॅच्युरिटीवर टॅक्स लागणार होता 60% मॅच्युरिटीवरती तो सरकारनं रोल बॅक केलाय. बजेटमध्ये अनाऊन्समेंट केली होती आणि ते आता म्हणतात नाही 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 ते कॅन्सल कॅन्सल. कधी कधी आपल्या पुण्यामध्ये राईटला वळताना लोक असा हात उजवा बाहेर काढतात बाईकवर असताना असे लांब करतात आणि इंडिकेशन दाखवतात पण त्यांना एकदम रिअलाईज होतं की नाही आपल्याला डावीकडे वळायचं आहे आणि त्यामुळे तोच हात त्या हाताने जो राईटचा इंडिकेटर देतोय तो त्यांनी फुली मारतात एकदा की नाही नाही म्हणजे मला इकडे नाही जायचं आणि मग डावा हात तिकडे काढतात. काही लोक अर्थात हातच काढत नाहीत वगैरे. पण मी तुम्हाला हेच म्हटलं होतं की बजेट आलेलं आहे 2-4 दिवस जाऊ द्या तर काय प्रॉब्लेम आढळला तर 8-10 दिवस द्या त्याला कारण तेवढा वेळ लागेल एखाद दुसरं काही ना काहीतरी चूक भूल माफ 19-20 हे सगळं असणारच आणि तसंच झालं त्यामुळे चला ते एक जे टेन्शन होतं ते तुमचं दूर झालेलं आहे. दुसरं म्हणजे क्रिकेटचा सगळा माहोल सगळा सीझन चालू झाला आहे पण विमेन्स क्रिकेटही चालू आहे विमेन्स T20 सुद्धा चालू आहे हे काही फार लोकांना माहीत नाहीये. आज म्हणे आपली आणि आयर्लंडची बरोबर ना आपली आणि आयर्लंडची मॅच आहे विमेन्स T20 मॅच आणि मला तर काय फार एकही विमेन्स टीम काय मला मेन्स टीम मधलाही एखाद दुसराच प्लेअर माहीत असतो त्यामुळे विमेन्स टीम मधला प्लेअर माहिती असण्याचं काही कारणच नाहीये. पण आहेत बाबा त्या मॅचेस चालू आहेत तुम्हाला इंटरेस्ट असेल तर मस्ट नॉट मिस इट. कमिंग अप इन जस्ट बिट सुपर हिट गाणं पाण्याची एक महत्वाची अनाउन्समेंट झालेली आहे त्याच्याबद्दल आपण बोलूया पण त्याच्या आधी मला तुम्ही पटकन फोन करून सांगा 6608093 वर तुमच्याकडे रोज पाणी येतंय का. मला माहिती आहे मोस्टली एक दिवसाआड पाणी येतंय पण ज्या ठिकाणी रोज पाणी येत असेल त्या लोकांशी मला बोलायचंय. 6608093 नंबर आहे. तुमच्याकडे येत नसेल आणि शेजाऱ्यांकडे किंवा तुमच्या कुठल्या तरी ओळखीच्या लोकांकडे येत असेल तरीही मला फोन करून सांगा 6608093 वर. रोज पाणी येतंय का. एकदा आलं तरी चालेल दिवसात पण रोज येतंय का. ठीक आहे सुपर गाणं मी आहे संग्राम 93.5 रेड एफ एम बजाते राहो.